यशया अध्याय 5। मला माझ्या प्रियासाठी गाणे गाऊ द्या, माझ्या प्रियाच्या द्राक्षमळ्याविषयीचे हे गीत आहे। माझ्या प्रियाचा द्राक्षमळा अतिशय सुपीक डोंगरावर आहे। माझ्या मित्राने खणून जमीन सापसूप केली, तिच्यामध्ये अतिशय उत्तम प्रतीच्या द्राक्षाची लागवड केली। त्याने मळ्याच्या मध्यभागी एक टेहळणी बुरुज बांधला आणि त्यामध्ये द्राक्षकुंडही खणले। मग त्याने द्राक्षे द्यावी या अपेक्षेत होता, पण त्यातून रान द्राक्षे निघाली। म्हणून आता यरुशलेम मध्ये राहणाऱ्यांनो व यहुद्यातील पुरुषांनो, माझा आणि माझ्या द्राक्षमळ्यांचा न्याय करा। मी माझ्या द्राक्षमळ्यासाठी जे केले आहे त्यापेक्षा आणखी करायला पाहिजे असते। चांगले द्राक्षे यावे म्हणून मी त्याकडे पाहिले असता त्याने का रान द्राक्षे उत्पन्न केले। आता मी माझ्या द्राक्षमळ्याचे काय करणार आहे ते तुम्हाला सांगतो। मळ्याच्या संरक्षणासाठी लावलेले काटेरी कुंपण काढीन, मी त्यास कुरण असे करीन, त्याच्या आवाराची दगडी भिंत फोडून टाकील आणि ती पायाने तुडविली जाईल। मी तो उजाड करीन, त्यास खच्ची करणारा नाहीत व कुदळणारा नाहीत, पण तण व काटे कुठे फुटतील तेथे पाऊस न पडण्याची मी ढगांना आज्ञा करीन, कारण सैनाधीश परमेश्वराचा द्राक्षमळा म्हणजे इस्रायल घराणे होय आणि यहुदाचे पुरुष हे त्यातील आनंददायी लागवड होय। त्याने न्यायाची वाट पाहिली परंतु त्याऐवजी तेथे मारणे न्यायपणाची वाट पाहिली, परंतु त्याऐवजी मदतीचा आक्रोश आढळून आला। जे घराला घर आणि आपण देशामध्ये राहावे म्हणून जागा न उरेपर्यंत शेताला शेत लावतात त्यांना हाय हाय। सैन्याधीश परमेश्वर माझ्याशी बोलला, तेथे खूप घरे रिकामी होतील, मोठी व सुंदर घरे राहणाऱ्याशिवाय ओसाड पडतील। 10 एकर द्राक्षमळा एक बात रस देईल आणि एक होमर बी केवळ एक एफा उपज देईल। सकाळी उठून मद्याच्या शोधास लागणाऱ्यांनो तुम्हास हाय हाय। जे तुम्ही मद्यपानाने धुंद होऊन रात्री उशिरापर्यंत जागत राहता, मद्य सारंगी डफ बासरी आणि इतर वाद्ये यांच्या संगतीत तुम्ही मेजवान्या करता, पण त्यांना परमेश्वराची कार्ये त्यांना दिसत नाहीत किंवा त्यांच्या हाताची कामे ते विचारात घेत नाहीत। यास तो माझे लोक ज्ञानाच्या अभावामुळे पाडोपणात गेले आहेत, त्यांचे अधिकारी भुकेले आहेत आणि त्यांच्या समुदायाला पिण्यास पाणी नाही। यास तो मृत्यूंनी आपली भूक वाढवली आहे आणि आपले तोंड मोठे उघडले आहे, आणि त्यांचे उत्तम लोक त्यांचा समुदाय त्यांचे अधिकारी आणि त्यांच्यातील मोजमजा करणारे आणि आनंदी हे अधोलोकात जातील। मनुष्यास खाली आणले आहे, महान मनुष्य नम्र केला गेला आहे आणि गर्विष्ठांचे डोळे खालवले आहेत। सैन्याधीश परमेश्वर आपल्या न्यायात उंचवला जातो आणि देव जो पवित्र आहे आपल्या न्यायपणाद्वारे आपल्याला पवित्र प्रगट करतो। मग मेंढ्या त्याच्या कुरणात असल्यासारखे चरतील आणि श्रीमंताच्या ओसाड भूमीवर कोकरे चरतील। जे रिक्तपणाच्या दोऱ्यांनी अन्याय ओढतात आणि जे गाडीच्या दोरांनी पाप ओढतात त्यांना हाय हाय। जे असे म्हणतात देव घाई करो तो त्वरित कृती करो, म्हणजे आम्ही ते झालेले पाहू आणि इस्रायलाच्या पवित्र्याच्या योजना आकार घेऊन येऊत, म्हणजे त्या आम्ही जाणाव्या त्यांना हाय हाय। जे चांगल्यास वाईट आणि वाईटास चांगले म्हणतात, ते प्रकाशाला अंधार व अंधाराला प्रकाश म्हणून त्याचे प्रतिनिधित्व करतात। जे कडूपणाला गोड असे व गोडला कडू असे सादर करतात त्यांना हाय हाय। जे स्वतःच्या नजरेत आपणा शहाणे समजतात आणि आपल्या मताने विचारवंत आहेत त्यांना हाय हाय। जे मद्य पिण्यामध्ये विजेते आहेत आणि मदाचे विश्रण करण्यास जे प्रवीण आहेत त्यांना हाय हाय। जे पैशासाठी दुष्टाला न्यायी ठरवतात आणि निर्दोषाला त्याच्या अधिकारापासून वंचित ठेवतात त्यांना हाय हाय। यास्तो ज्याप्रमाणे आग धसकट खाऊन टाकते आणि जसे सुके गवत आगीच्या जाळात राख होऊन पडते, त्याप्रमाणे त्यांचे मूळ कुजणार आणि त्यांचा बहर धुडीसारखा उडवला जाईल, कारण त्यांनी सैन्याधीश परमेश्वराची आज्ञा मानण्यास नकार दिला आणि इस्रायलाच्या पवित्र देवाच्या संदेशाचा त्यांनी तिरस्कार केला। म्हणून परमेश्वराचा क्रोध त्याच्या लोकांवर पेटला आहे आणि त्यांनी आपला हात त्यांच्यावर उगारून त्यांना शिक्षा केली आहे। डोंगर सुद्धा भीतीने कापले आहेत आणि त्यांची मृतदेह कचऱ्याप्रमाणे रस्त्यावर पडली आहेत। हे सर्व असूनही देवाचा राग शांत झाला नाही, पण त्याचा हात लोका शिक्षा करण्याकरता उगारलेलाच राहील। तो दूरच्या राष्ट्रांना खून म्हणून झेंडा उंच करील आणि पृथ्वीवरच्यांसाठी तो शिळ वाजवेल। पहा, ते त्वरेने आणि तातडीने येत आहेत, त्यांच्यामध्ये कुणीच थकलेला व ठेच लागलेला असणार नाही. त्यांचा कमरबंद कधीच सेल पडणार नाही आणि त्यांच्या पात्राणाचे बंद कधीच तुटणार नाहीत. त्यांचे बाण तीक्ष्ण आहेत आणि त्यांचे धनुष्य वाकलेली आहेत. त्यांच्या घोड्यांचे खूर गारगोटीसारखे आहेत आणि त्यांच्या रथाचे चाक वादळाप्रमाणे आहेत. त्यांची गर्जना जणू काय सिंहाच्या गर्जनासारखी असणार. तरुण सिंहासारखे ते गर्जना करतील, ते गरजतील आणि आपल्या भक्ष्याला पकडून खेचत नेतील. वाचवणारा कोणीच नसेल. त्या दिवशी जसा समुद्र गर्जना करतो त्याप्रमाणे ते आपल्या भक्ष्याविरुद्ध गर्जना करतील. जर कुणी भूमीकडे दृष्टी लावली तर पहा, अंधार व संकट आणि तिच्यावरील अभ्रांनी प्रकाश जाऊन अंधार झालेला आहे.